महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजे लिया ते उपासी वैराग्यगा। जयाचिया आस्थेचिया सद्भावा आतू धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकासी। जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेऊन धाले जे शांतीसी आले पालव नवे जे परिणामा निघाले कुंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले। जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्याते परवते सर म्हणती जयांचिये लीले माझी नीती जियाली दिसे। जे आघवाची करणी लेईले शांतीची लेणी जयांचे चित्त गवसणी व्यापका मज। ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे मग वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजेपण मनोधर्मे शिवतले नाही। ऐसे मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलावो तो सांगावा असे ऐक।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आपल्या गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू होतील आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव त्याच्या पाठोपाठ होईल। त्यापूर्वीचं हे शेवटचं प्रवचन आहे। गेले 2 महिने आपण सोहम साधना सांप्रदायिक पद्धतीने म्हणजे नाथ संप्रदायामध्ये जशी सांगितली तशी समजून घेतल्यानंतर आणि त्याचंही प्रात्यक्षिक केल्यानंतर सोहम संबंधी सोहम साधने संबंधी मग तो जप असो चिंतन असो स्मरण असो सोहम भजन असो स्वरूपानंद तर सोहम ध्यानालाच सोहम भजन म्हणत असत। आपण निरनिराळ्या अस्तित्वात असलेल्या अशा साधना पाहिल्या या सगळ्या अनुषंगानी करण्याचं साधन आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अनुग्रहाच्या वेळेला सांगितलेली सद्गुरूंनी सांगितलेली साधना हीच मुख्य साधना आहे हे लक्षात ठेवून या साधना देखील बोध होण्याच्या दृष्टीने अनुसंधान राखण्याच्या दृष्टीने महत्वाच्याच आहेत. या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या दरम्यान एक संकल्प फार पूर्वीपासून केलेला होता तो बराचसा सिद्धी गेला याचं मला समाधान आहे. जे काही निरूपण घडलं त्याच्यावर ग्रंथ करण्याचं काम देखील सुरू झालं आणि जवळपास निम्मा ग्रंथ नाही का सुनील दादा त्याचं शब्दांकन करत आहेत. तसा एका बाजूला प्रवचन आणि एका बाजूला ग्रंथलेखन अशा तऱ्हेनी तो झालेला आहे. यथावकाश तो पूर्ण देखील होईल. आपल्या संप्रदायातल्या ध्यानमार्गी साधकांना त्याचा उपयोग व्हावा एवढाच उद्देश आहे. अधिकृत अशी सोहम साधना जर कशात सापडेल तर तसा एखादा ग्रंथ असावा अशी इच्छा होती. त्या तऱ्हेने ही गुरु पूजा आणि गुरु संप्रदायाची सेवा आपल्या हातून होते आहे असा एक पवित्र भाव माझ्याही मनामध्ये या निमित्ताने निर्माण झाला. आज देखील आपण स्वरूपानंदांनी सांगितलेली एक साधना पाहणारच आहोत आणि कदाचित आपली ही गुरुपौर्णिमेनंतरची सुट्टी संपल्यानंतरही एखाद दोन रविवार आपण या साधना पाहू आणि मग नंतर समर्थांनी सांगितलेला सोहम बोध दासबोधामध्ये आलेला या प्रवचनांकडे माझा वळण्याचा मानस आहे. आजच आपल्या अमेरिकेतल्या केंद्राचा गुरुपौर्णिमा उत्सव त्यांच्या तऱ्हेनी आणि आपल्या तऱ्हेने जर पाहिलं तर त्यांच्या तऱ्हेने रविवारी संध्याकाळी आपल्या दृष्टीने सोमवारी सकाळी असा तो साजरा होईल. त्याच्या आत हा विषय बऱ्यापैकी मांडून झाला याचं एक समाधान आज मितीला मला आहे आणि मग नंतर आपल्या इथल्याही पूजा सुरू होत आहेत. स्वरूपानंदांचं 45 क्रमांकाचं जे स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथामध्ये आलेलं पत्र आहे हे पत्र देखील अनुषंगिक पद्धतीने आणि शास्त्रीयता जपत केली जाणारी सोहम साधना याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यांनी एका सद्भक्तांना किंवा सुरुधाला लिहिलेलं ते पत्र आहे की रोज जेव्हा संध्या समय होतो आणि प्रार्थनेची वेळ होते संध्याकाळी ते या प्रकारे साधना करत असत असा त्याचा अर्थ आहे. मी सांगितलं की गुरुपदिष्ट साधना सकाळीही आपण करतो, त्यामुळं प्रत्येकी संध्या समयाला म्हटलंय तसं प्रातः समयाला देखील म्हणता येईल. शब्द इकडं तिकडं सकाळचा काळ सकाळचा वेळ आहे ते असं म्हणतात की रोज संध्याकाळी जेव्हा प्रार्थनेची वेळ होते तेव्हा मी नित्य नेमानी तुमचं स्मरण करतो आणि तुम्हाला माझ्या समीप सन्निध बसवतो. तुम्ही बसलेले आहात अशी भावना करतो. हे जरा उलट आहे बरं का? कारण आपण साधनेची वेळ झाल्यानंतर सद्गुरूंना बोलवतो स्मरण करून आणि ते आपल्या सन्निध आहेत अशी भावना करतो. इथं सद्गुरू म्हणत आहेत, स्वरूपानंद म्हणत आहेत की जेव्हा साधनेची वेळ होते तेव्हा मी तुम्हाला बरोबर घेतो. मला स्वामी माधवनाथांची प्रकर्षाने आठवण होते. स्वामीजी ध्यानाच्या वेळेला त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक सद्भक्तांचं स्मरण करत असत. एवढंच नव्हे तर आपल्या सगळ्या अनुग्रहितांचं स्मरण करत असत आणि त्यांच्याबरोबर आपण ध्यानाला बसतो आहोत घेऊन असा भाव धरत असत. त्यावेळेला आपण ध्यान करत असू असं नाही, त्यांच्याकडे येणारे अनुग्रही त्याच्यातले काही कदाचित नियमित ध्यानालाही बसत नसतील पण त्यांची कृपा अशी, त्यांच्या कृपेचा भाव असा की अनुग्रहित म्हणजे आपली जणू लेकर आहेत, मुलं आहेत, आपण सगळ्यांना घेऊन साधना करतो आहोत असं एकदा ते म्हणाले. ते की मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बोलवतो असं मला म्हणाले. आम्ही काही मुलं होतो आणि मग पुढे म्हणाले सगळ्यांनाच बोलवतो, सगळ्यांचं स्मरण करतो आणि सर्वांबरोबर ध्यानाला बसतो. तसं स्वरूपानंद या सत्शिष्यांना म्हणत आहेत की मी तुम्हाला प्रार्थनेची वेळ संध्याकाळी होते तेव्हा तुम्हाला पाचारण करतो आणि माझ्या सन्निध तुम्ही बसलेले आहात बसवतो. आणि काही संतांची त्यांनी नावं घेतलेली आहेत, निवृत्तीदास, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास, रामकृष्ण, विवेकानंद, रामतीर्थ, गौरांग प्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू, एकनाथ महाराज, असे सगळे त्या शांत प्रशस्त अशा वेळेला आसनस्थ झालेले मला दिसतात असं ते म्हणतात. आणि तुमच्यासारखे आणखी काही प्रिय आणि सुहृद त्यांनाही मी पाचारण करतो असं स्वरूपानंद म्हणतात. या सर्वांना प्रेमानी बोलावतो, सहजासनामध्ये बसवतो म्हणजे ते बसले तशी भावना करतो आणि मग मी सद्गुरु स्मरण करतो. प्रसन्न वातावरण असतं, आपल्या प्रतिभेनी, आपल्या कल्पनेनी, आपल्या अवतीभोवती सद्भक्त सद्गुरु पूर्वसुरी सर्व बसलेले आहेत, त्यामुळे प्रसन्नतेमध्ये अजून भर पडते, मन एक प्रकारे रंगून जातं. सद्गुरु स्मरण करत असताना सद्गुरूंचं स्मरण आणि सद्गुरूंच्या अर्थात उपदेशाचं स्मरण, या दोन्ही सद्गुरूंचं स्मरण पूर्ण होतं. नाहीतर सद्गुरूंचं स्मरण म्हणजे काय? त्यामुळे सद्गुरूंना आठवणं आणि सद्गुरूंच्या उपदेशाला आठवणं असं सहज मन रंगून गेलेलं असताना घडतं आणि त्यावेळेला सद्गुरूंनी केलेला जो उपदेश आहे त्याप्रमाणे सोहम भजन सहज सुरू होतं. या एकूण उपक्रमाचा उद्देश मनाचं मनपण नाहीसं व्हावं, मनोमय विश्व नाहीसं व्हावं, मनपण नाहीसं व्हावं म्हणजे कल्पनेचं विश्व नाहीसं व्हावं मनाच्या. आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या कल्पनेचं एक विश्व आहे आणि ते खरं नाहीये, ते आपल्या मनापुरतं आहे. मी जगताला जसं पाहतो ती माझी कल्पना असते, मी तुम्हाला जसं पाहतो ती माझी कल्पना असते, मी एखाद्या व्यक्तीला ती सरळ आहे असं पाहिन, एखाद्या व्यक्तीला ती थोडीशी वक्र आहे अशा पद्धतीने पाहिन, ती माझी कल्पना असते. माझ्या कल्पनेचं विश्व नाहीसं होणं गरजेचं असतं, कारण ती व्यक्ती मी सरळ आहे अशी भावना केल्यामुळं सरळ नसते, मी वक्र आहे अशी भावना केल्यामुळं वक्र नसते, ती जशी असायची तशी असते. मी माझ्या कल्पना काढून टाकतो, मनाचे मनपण जावे, चित्त चैतन्यी समरस व्हावे, चित्तातला विकार जावा आणि विकार झाल्यावर ते मुळातच चैतन्य स्वरूप आहे तसं चैतन्याशी एकरूप व्हावं. अशा करता ध्यानाचा हा उपक्रम आहे, साधनेचा हा उपक्रम आहे. तेव्हा मला असं वाटायला लागतं की जणू सगळं विश्वच माझ्याबरोबर ध्यानाला बसलेलं आहे असं स्वामीजी म्हणतात. हे जे सोहम भजन आहे, सोहम चिंतन, सोहम भाव, एका क्रमाने केलं तरच हे होतं, ही कवायत नाहीये श्वासांबरोबर केलेली. त्यामुळं थोडस सोहम चिंतन, मग त्यामुळं निर्माण झालेला सोहम भाव, त्या सोहम भावासहित श्वासाकडे जरा लक्ष, त्यामुळं आपल्या इथं चाललेला अंतर्गत चाललेला जो श्वास आहे त्या श्वासामुळं देखील जणू तोच मी आहे असं अनुसंधान आपोआप न करता केलं जात आहे. अजपा जप चाललेला आहे असा भाव आणि मग गुरुपदिष्ट सोहमचे दीर्घ श्वास. ते असं म्हणतात की मी मग मन आणि पवन याचा हात धरतो आणि गगनामध्ये म्हणजे या प्रदेशात मस्तकाच्या प्रदेशात प्रवेश करतो. त्या ठिकाणी गगनामध्ये प्रवेश केल्यावर आधी सोहम चिंतन, सोहम भाव, मग सहज चाललेल्या सोहम श्वासाकडे लक्ष, सोहम भजन, मुद्दाम होऊन घेतलेले सोहमचे दीर्घ श्वास, या सर्व गोष्टींमुळं सोहम भावना चांगलीच पक्की झालेली असते. असं असल्यामुळं या भागामध्ये प्रवेश करून थांबल्यानंतर आत्मरूपच होतो, तिथं साक्षी असायचा प्रश्नच येत नाही, तिथं आत्माच मी अशा भावनेनी थांबतो. मन गगनामध्ये शिरतं, गगनरूप होतं, पण गगनरूप होत असताना आपला जो सोहम भाव आहे त्या भावामुळं गगनच नाहीसं होतं आणि तिथं परमात्मा आहे अशी भावना निर्माण होते. कालांतराने ती भावना मोडते, ती काही सर्व वेळ टिकून राहत नाही. ती जेव्हा मोडते त्यावेळेला मनाचा अथवा गगनाचा द्रष्टा मी आहे असं लक्षात घेऊन मी बसतो. प्रसन्न मन गगनी शिरता गगन रूप होते सर्वथा, त्या गगनाचाही द्रष्टा मी ऐसे भाविता, मनाचा द्रष्टा आपण आहोत त्यामुळे मन नाहीस होतं, गगन उरतं, गगनाचा द्रष्टा मी गगनापेक्षा वेगळा, त्यामुळे गगनाचा भावही नाहीसा होतो, केवळ मीचा भाव राहतो आणि तो मी परमात्म स्वरूप आहे असा उन्मनी अवस्थेचा प्रत्यय मला येतो असं स्वरूपानंद म्हणतात. त्या प्रत्ययाचं स्वरूप कसं आहे ते असं म्हणतात की सोहम म्हणजे आत्मा तो मी, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी, अलिप्त न गवसे रूप नामी, बाणला रोम रोमी भावायसा. आपण आत्मरूप शुद्ध बुद्ध म्हणजे प्युअर इंटलेक्ट असं आपलं स्वरूप, ज्ञप्ती मात्र अविनाशी नित्य स्वरूपाचा अधिकारी म्हणून स्वामी, आणि जगत व्यवहारापासून देहापासून मनापासून अलिप्त नाम रूप वर्ण आकार हे त्या मनाने अतिशय वरवरचे त्याच्यामध्ये न सापडणारा असा अशा प्रकारचा सोहम भाव माझ्या ठिकाणी निर्माण होतो. या सोहम भावामध्ये मी रमून जातो. यासाठी गगनाचा द्रष्टा मी असं जेव्हा होतं तेव्हा ते म्हणतात की गगन लंघून या जावे. शून्य किंवा विचारशून्य वृत्तीशून्य अशी स्थिती आहे आणि ती पाहणारा मी आहे, अशा वेळेला गगनच शिल्लक राहतं आणि गगनाला पाहणारा सूक्ष्म द्रष्टा ज्ञप्ती मात्र मी शिल्लक राहतो. जेव्हा समोर काहीही नाहीये आता पुढे काय करायचं असा साधकाला जो प्रश्न असतो नेहमी, ते जे काहीही नाहीये, जे नाहीये ते पूर्ण नाहीस होतं, आता तिथं काहीच राहणार नाहीये, आता फक्त मीच आहे ज्ञप्ती मात्र, तेव्हा गगनाचं उल्लंघन होतं. गगन लंघून हा जो मी भाव आहे तो केवळ शिल्लक राहतो पण तो सच्चिदानंद रूपाने राहतो. त्यावेळेला विश्वाचा विसर पडतो असं स्वरूपानंद म्हणतात. किंवा आपण स्वतःच विश्व होऊन राहिलेले, आता दुसरं विश्वच नाहीये माझ्या ठिकाणी, जे आहे ते काय विश्व असेल तर आपणच आहोत, किंवा विश्व बाहेरचं आहे ते नाहीच झालेलं आहे असा कोणता प्रत्यय मला येतो. आणि हा प्रत्यय येणं इथपर्यंत ही साधना मी करतो हा नाथपंथीचा संकेत आहे. ही नाथपंथीची साधना आहे. ऐसा नाथपंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत. सद्गुरु कृपावंत होऊन हा संकेत मला दाखवतात. इथपर्यंत मी केलेलं आहे सगळं. साधकाला असंच वाटतं की इथपर्यंत आपण सगळं केलेलं आहे, आता सद्गुरु कुठे आले कृपावंत हे दाखवण्यासाठी. हे समस्त तेच गुरुकृपेनी समजतं. एरवी हा जो मी आहे त्या मीमुळे गगन लंघून जाताच येत नाही. जेव्हा गगनाला ओलांडतं तीच सद्गुरु कृपा असते. सद्गुरु कृपेमुळेच ते शक्य होतं. त्यामुळे हे सद्गुरूंनी केलं, हे सद्गुरु कृपेनी झालं असं स्वरूपानंद म्हणतात. ऐसा नाथपंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत, मस्तकी ठेवोनी वरद हस्त अभय देती मज लागी. ही शेवटची स्थिती ध्यानात येणारी, याच्यानंतर ध्यान विसर्जित करण्याची वेळ. लक्षात येतं की हा नाथपंथींचा संकेत आहे. सद्गुरूंनी कृपावंत होऊन आपल्याला दाखवला. परत सद्गुरूंना मनोमन आपण नमस्कार करतो आणि सद्गुरू मस्तकावर वरद हस्त ठेवून मला आशीर्वाद देत आहेत. ही ती साधना आहे. स्वरूपानंद त्याच्या पुढच्या कडव्यात असं म्हणतात की हीच प्रार्थना क्षणोक्षणी व्हावी ऐसे वाटे मनी, तरी तेतुला वेग नव्हेची म्हणोनी नेमे प्रतिदिन करावी लागे. आपण तेच आहोत, परमात्म स्वरूप आहोत, विश्व नाहीच आहे किंवा आता जे आहे तेच विश्व आहे, हा जो नाथपंथीचा संकेत आहे तो एवढा वेग रोज टिकत नाही, म्हणून अशा प्रकारची साधना रोज प्रतिदिन करावी लागते आणि मी करतो असं ते म्हणतात. हे कोणाला सुरू झाला पत्र लिहितात, एकदा झालं म्हणजे आयुष्यभराचं झालं असं न मानता ही प्रतिदिन साधना करावी लागते आणि म्हणून प्रत्येकी संध्या समयाला प्रार्थनेची येता होता वेळा, म्हणून रोज मी ही मी अशा प्रकारची साधना करतो असं ते म्हणतात. अशा प्रकारची ही साधना ही अनेक वेळेला खरं म्हणजे आपण केलेली आहे. या संदर्भात आज परत करतो आहोत आपण. डोळे मिटून घेऊया. माझ्या शब्दाच्या अनुरोधाने तुम्ही कराल. पण सूचना देऊन साधना करण्याचा कोणताही साधना प्रकार मला निर्माण करायचा नाहीये हे अगदी अगदी स्पष्ट असू दे. हे ज्यांनी त्यांनी लक्षात ठेवून आपल्या ठिकाणी करण्याची गोष्ट आहे. एका समूहाकडून केवळ करून घेतो आहे म्हणून मी मध्ये बोलतो आहे. आपण सर्वजण शांत डोळे मिटून बसू. आणि खरंच अशी भावना करू या पत्राप्रमाणे की स्वरूपानंद आपल्याला पाचारण करून त्यांच्या समीप बसवत आहेत. ही भावना सुद्धा सुखावह आहे. अशा करता सुखावह आहे की स्वामीजी आपल्या करता माय बाप, तर स्वामीजी ज्यांना माय बाप मानत होते असे स्वरूपानंद त्यांचेही गुरु स्वामीजींचे, म्हणजे जणू अजोळ घरामध्ये आपल्याला बोलावणं येत आहे आलेलं आहे. कोणाकोणाला तर पणजोबांकडं किंवा पणजी आईकडं बोलावणं येत आहे. किती पवित्र भाव. मनोमन त्यांच्या सन्निध बसलेले आहोत. सर्व पूर्व सूरी आता जे ऐकलंय ते सगळे उपस्थितच आहेत. ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ, चैतन्य प्रभू, रामकृष्ण, विवेकानंद आणि सर्व पूर्व सूरी आणि आपण समजतो ते सर्व साधक. थोडी भावना करून बघा. आणि आपण आपल्या सद्गुरूंचं स्मरण करतो आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. सद्गुरूंना मनोमन आठवू, त्यांचे गुण आठवू, त्यांची अद्वैत अशी एकरूपता आठवू. त्यांचा उपदेश आठवू. ओम तत्वम सोहम सहा किंवा श्री तत्वम सोहम सहा उपदेश करत आहेत. ओम या शब्दाने सगुण साकार निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूपता साधण्याची इच्छा करतो ते ब्रह्मनाम. श्रींचाही तोच अर्थ. सद्गुरु आपल्या जीव चैतन्याला आत्मचैतन्याला अनुलक्षून आपल्याला म्हणतायत ते परमात्म तत्वच तू, तू अविनाशी नित्य जाणीव रूप जन्म मरण रहित आनंद प्रेम शांत स्वरूप. आपलं आत्मचैतन्य हे परमात्माच आहे हे लक्षात घेऊन आपण सोहम सहा असं उत्तर देऊन या नित्य शुद्ध चैतन्य रूप आनंद प्रेम शांत स्वरूपाशी एकरूपता साधतो आहोत. आता आपण देह नाही, आता आपण अविनाशी नित्य जन्म मरण रहित चैतन्य जाणीव रूप आनंद सुख प्रेम शांत स्वरूप परमात्मा तुमच्या मनाने एकदा हे वाक्य शांतपणे चिंतन करत म्हणा, अर्थाशी तदाकारता अनुभवत म्हणा, आपोआप सोहम भाव प्राप्त होईल. तो परमात्माच मी सोहम सहा आपण देह मन बुद्धी नाही, त्याच्या बुडाशी असणारं चैतन्य आपण आहोत. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. नाक ज्या ठिकाणी कपाळाला येऊन मिळत तिथं आतल्या बाजूला श्वास जाणवेल, लक्षात येईल. त्या श्वासाबरोबर श्वास घेताना सो, सोडताना हम असा सोहम भाव धरा. नासाभ्यंतर चारिणौ अर्थात तर विशुद्ध चक्रापासून म्हणजे कंठापासून ते आज्ञा चक्रापर्यंत असणारा अंतरश्वास. आता मुद्दामून थोडा दीर्घ श्वास प्रथम हृदयापासून ते आज्ञा चक्रापर्यंत घेऊन बघा मध्यमेतून. तो लांबी रुंदीनी कमी असेल, ताण पडू देऊ नका. श्वास घेतल्यानंतर किंचित थांबा आणि हम म्हणत सोडा. श्वास घेताना सो, सोडताना हम. हृदय कमल चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत. सोहम हा शब्द प्रत्येक वेळेला श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी निर्विचार परमात्म्याशी तदाकारता आणि अन्य कुठलाही शब्द मनात उच्चारू नका. आता एक दीर्घ श्वास सोडा आणि नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सघोष सोहमचे 4-5 श्वास घ्या. एक शेवटचा श्वास असा घ्या असतो असं म्हणत आणि गगनात प्रवेश करा. थांबा. आणि आत्मरूप होऊन थांबूनच राहा. श्वास रोधून धरलेला आहे. आता तुम्ही आत्मरूप होऊन थांबण्याची गोष्ट तशीच. श्वासाला रोधणं आहे ते सोडून द्या. हळूहळू श्वास सुटायचा तसा सुटेल. श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष करा तो आता नैसर्गिक पद्धतीने चालेल. तुम्ही चिदाकाशात आहात. मन पवनाचा धरोनी हात प्रवेश करता गगनात. आकळे आत्मा सर्वगत. तुम्ही आत्मरूप होऊन थांबा. आत्मरूप म्हणजे काय? शुद्ध स्वरूप, विकारांची ज्याला अशुद्धता नाही असा. देहाचीच आठवण नाही त्यामुळे विकार नाहीत. तुमच्या भुवयांच्या खालचा देह विसरूनच जा. तुम्ही शुद्ध स्वरूप आहात. तुम्ही बुद्ध स्वरूप आहात. नित्य स्वरूप जाणलेले परमात्म्याशी तदाकार. शब्दरहित, विचाररहित, त्यांच्याबाबत तुरळक विचार उठत असतील त्यांनी विचारांचा द्रष्टा आपण आहोत असं लक्षात घेऊन आत्मरूप आहोत, विचारांचा द्रष्टा आहोत. विचार करणारे नाही, फक्त पाहणारे. त्यामुळे विचार समजला आणि तिथं गोष्ट संपली. तो विचार लांबवायचा नाही, आपणहून त्याच्यावर विचार करायचा नाही. आणि जे शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलग अलिप्त न गवसे रूप नामी अशा भावामध्ये राहिले तसेच राहा. ज्यांच्याबाबत विचार उठत असेल त्यांनी आपण आत्मरूप परमात्म स्वरूप विचारांचा द्रष्टा समोर उठलेल्या विचार तरंगाला प्रतिसाद देऊ नका. अशा वेळेला विचार शून्यतेचाही तुम्ही द्रष्टा बनता. विचाराचा द्रष्टा शक्य आहे, पण जे काहीच नाही त्याचा द्रष्टा कसा असू शकेल? त्यामुळे विचार शून्यतेचा द्रष्टा होऊन राहताना तिथं केवळ मी उपस्थित राहील जाणीव रूपाने. सगळं गगन त्या जाणीवेनी व्यापलं जाईल. कोणती जाणीव? मी परमात्मा. शब्द नको, देहाच्या निरपेक्ष या मीला कोणताच अर्थ नाही. त्यामुळं आता जी आहे ती शुद्ध बुद्ध नित्य अशी स्वरूप स्थिती. या स्थितीत विश्व नावाचा पदार्थ राहत नाही. देहा सकट जगदाभान नाहीस होत. देहासकट सगळ्या विश्वाचा विसर पडतो आणि सोहम म्हणजे आत्मा तो मी. शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी अशी स्थिती शिल्लक राहते. या स्थितीत विश्वाचा विसर, देहासकट, अथवा या स्वरूपाचा अंतर्गतच सर्व विश्व आहे अशी दुहेरी प्रचिती येते. सोहम भाव शिल्लक राहणं, विश्वाचा विसर पडणं, अथवा आपल्या स्वरूपामध्येच विश्वरूप पाहणं हा नाथपंथींचा संकेत सद्गुरु कृपेमुळे समजला. याच्या पुढे कोणतंही ध्यान नाही. इथं ध्यानाची पूर्णता होते. सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षूंसमोर आपण आणायचं आहे. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून वंदन करायचं आहे. त्यांचा कृपा अभय हस्त आपल्या मस्तकावरून पाठीवरून फिरतो आहे. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो आहे. सर्व पूर्वसुरींच्या, संतांच्या संगतीमध्ये, सद्गुरूंच्या संगतीमध्ये स्वरूपानंदांनी संकल्प केल्यामुळं आपण येऊन बसलो. आपण सर्वांना मनोभावे नमस्कार करू. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत, आपल्या गालाला डोळ्याला स्पर्श करत आपण डोळे उघडायला हरकत नाही. उर्वरित दिवसामध्ये हा भाव, हा बोध असाच कायम राहण्याचा, ठेवण्याचा निश्चय करत, तशी प्रार्थना करत आपण डोळे उघडूया. हरी हरी. Hari, hari. Bon. मूला कुंडली कबरदे हार विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहेत। प्रथम मोठ्या उत्सवाचं गुरुपौर्णिमा उत्सवाचं निवेदन मी करतो।